ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
बालमित्रांनो, तुम्हाला मित्रासोबत खेळ करायला आवडतं ना? नक्कीच आवडत असणार. मित्र कुणाला आवडत नाही, तुम्हालाही भरपूर मित्र असणार, होय ना? छान. तर आता आपण चुनूचे मित्र ही गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग.
मला खूप सारे मित्र आहेत. माझे काही मित्र मोठे आहेत आणि काही मित्र लहान आहेत. काही मित्र म्हातारे आहेत आणि काही छोटी बाळंही आहेत. बरं का, माझ्या काही मित्रांना शेपटीही आहे आणि काही ना तर पायच नाही. माझे काही मित्र आकाशात उडतात आणि काही पाण्यात पोहतातही. आहा, पुस्तकही माझे मित्र आहेत. बरं का, पण माझा सगळ्यात खास मित्र कोण आहे माहिती आहे का? कोण कोण असेल बरं सांगू? तर माझी आई.